प्रगत इंधन संविरचन सुविधा। नमस्कार, प्रगत इंधन संविरचन सुविधा A3F येथे विविध अणुभट्ट्यांकरिता लागणारे मिश्र ऑक्साईड इंधन तयार केले जाते। A3F मध्ये उकळत्या पाण्याच्या अणुभट्टी BWR, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर PHWR, फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर FBTR, तसेच सायरस आणि ध्रुवमध्ये चाचणीसाठी लागणारे AHWR इंधन उत्पादित केले आहे आणि सध्या प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर PFBR करिता लागणाऱ्या इंधनाची निर्मिती करीत आहे। याकरिता प्लुटोनियम ऑक्साईड 0.4% ते 44% व युरेनियम ऑक्साईड नैसर्गिक किंवा कमी या प्रमाणात मिश्रण असते। मॉक्स फ्यूल तयार करण्याच्या प्रक्रियेत मिश्रित पावडर वापरून इंधन पेलेट बनवणे व या इंधन पेलेट्सपासून इंधन घटक बनवणे हे समाविष्ट असते। A3F मध्ये एम ब्लॉक, आर ब्लॉक, ई ब्लॉक, सी ब्लॉक, ए ब्लॉक आणि जी ब्लॉक